भेटा मंजिरीला. मंजिरी ही एक खूप हुशार 12वी उत्तीर्ण मुलगी आहे. स्वतःच्या घरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ती शेजारच्या शाळेमध्ये मुलांची ट्युशन घेते. पण जेव्हा मंजिरी नोकरी शोधण्यास निघाली तेव्हा तिला सर्व कंपनीजने कम्प्युटरचे किंवा कम्प्युटर टायपिंगचे नॉलेज कमी आहे असे म्हणून नोकरी देण्यास नाकारले. ती खूप अस्वस्थ होती. तेव्हा तिला पेपरमध्ये आलेल्या GCC TBC कोर्सची जाहिरात दिसली.